ऐकत आहात
लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी विनोद कांबळी. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन. माझा आणि कलाकार श्रुती बरोबर 93.5 रेड एफ एम बजाते रहो.
मागच्याच वीकेंडला पुण्यातल्या एका न्यूज पेपर मध्ये मी वाचला तुमचा इंटरव्ह्यू, आणि त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या मुलाबद्दल खूप बोललात आणि त्यांनी तुमचं आयुष्य कसं चेंज केलंय हे सुद्धा मी वाचलं त्यामध्ये. सो असं असतं ना की जेव्हा आपल्याला मूल बाळ होतं ते मी असं ऐकले की माणूस थोडासा शांत होतो, काम डाऊन होतो. सो कशा अर्थाने तुमच्या मुलाने तुमचं आयुष्य बदललंय?
हा, एक मुलगा एक मुलगी आणि दोघे हे म्हणजे लाईफ चेंजिंग.
हाऊ ओल्ड इज ही?
7 वर्षाचा. तो जन्माला आला तरी मला एवढा खुश होतो मी की मला असं वाटलं की आता स्वर्ग गाठला आणि सगळं मिळालं मला. तो म्हणजे तो खरं मॅन ऑफ द मॅच आहे.
मात्र तुम्ही तुमच्या बायकोसोबत होता जेव्हा डिलिव्हरी झाली?
हो, मी इनफॅक्ट मला अजून आठवतं, मी गेलो होतो आयफा अवॉर्ड्सला, म्हणजे लास्ट मंथ होतं तिथं, आणि रात्री आलो मी आणि ते आयफामध्ये क्रिकेट मॅच खेळलो आणि ते अवॉर्ड सेरेमनी असतं तर ते अटेंड करून मी रात्री आलो श्रीलंकेतून आणि सकाळी वी हॅड टू रश स्ट्रेट टू द हॉस्पिटल.
म्हणजे अवॉर्ड वरनं डायरेक्ट तुम्ही ट्रॉफी वेगळीच घेऊन आला?
मला आयफा अवॉर्ड मिळाला.
आईचा अवॉर्ड.
आईचा अवॉर्ड.
तुम्ही इतके मल्टी टॅलेंटेड आहात, सिंगिंग तुम्हाला जमतं, तुम्हाला डान्सिंग जमतं, तुम्ही रियालिटी शोचा भाग होतात नचबलियेचा, पर ये इतना सारा टॅलेंट आता आहे कहा से बाबा? म्हणजे ऍक्टिंग पण तुम्ही करता, काय राहिलंय करायचं सर?
नाही काही, तेच मला तुम्ही सांगा अजून काय करू.
आरजिंग
सांगा ना.
विल यू?
नक्कीच करेन.
आताच पोटात गोळ्या लागलाय. विनोदजी स्वतः बसून माझ्यासोबत जर आरजिंग केलं
तर कामाचं वांदे होतील. नमस्कार पुणेकर, मी विनोद कांबळी बोलतोय आणि माझ्या बरोबर सचिन तेंडुलकर समोर आहे.
आणि मग जर तुम्हाला खरंच संधी मिळाली आरजे व्हायची, तुम्ही कोणाला प्रश्न विचाराल आणि कोणता प्रश्न विचाराल?
मी तुला विचारेन. तुला काय वाटतं माझ्याबद्दल?
ऑनेस्टली स्पीकिंग, फार कमी लोक असतात की खूप कमी वेळात आपल्याशी कनेक्ट होतात आणि यू आर वन ऑफ देम की ज्यांच्याशी आत्ताच भेट झाली आणि आत्ताच असं वाटतं की अरे किती जुने मित्र मैत्रीण.
मी कधी हे केलं नव्हतं ऑन एअर प्रपोज कुणाला केलं नव्हतं.
Girls, I know you're jealous, but let it be. So, कुठे जाणार होते
आम्ही? आपण शनिवारवाडा.
शनिवारवाडा?
तिथे म्हणूच आपण खाऊया.
हो, तिथे म्हणतात ना की झाडावर प्रेम करा, झाडाखाली नको. पण आता मला सांगा सर की इतक्या सगळ्या गोष्टी हाऊ डू यू मॅनेज? आणि हे काय मनात स्वप्न होतं की एक ऍक्टर बनायचंय?
ऍक्टिंगचं तर खूपच हे झालं की सुनील शेट्टीने इनफॅक्ट मला विचारलं.
ते कसं झालं सांगा ना?
सुनील अण्णाने मला विचारलं अरे विनोद तुला करायचं काय काम आहे, एक रोल
आहे.
मी बोललो ठीक आहे अण्णा, नो प्रॉब्लेम. पण तो शो म्हणजे संपूर्ण मूवी केला, खूप ऍक्शन वगैरे पण आहे. म्हणजे मूवीचं नाव होतं अनर्थ, म्हणजे खरं तर पिक्चरचा अनर्थ झाला. पण एवढे मोठे स्टार कसं असताना मला त्या पिक्चरमध्ये काम मिळालं. म्हणजे संजय दत्त, सुनील शेट्टी, आशुतोष राणा, जॉनी लिव्हर, तिनू आनंद, हे मोठमोठे रती महारथी होते. त्याच्यात मी आलो. एक मोठी गंमत म्हणजे एक असा एक सीन झाला त्याच्यात जिथे मी गाणं केलं विस्की पिला दे मुझे, इंडियन ब्रँड के ते गाणं एक आहे, ते मी युट्यूबवरती बघाल. तर त्याच्यात नृत्य पण केलंय मी आणि त्या डान्सवरती मला मी इनफॅक्ट 2 टेकमध्ये तो संपूर्ण डान्स केला आणि कोरिओग्राफर होती सरोज खान. विचार करा सरोज खानने काय केलं असेल.
काय केलं?
सिटी मारते ते तिची स्टाईल आहे ती आणि मला 1.25 रुपया तिने मला हातात आणून दिलं.
क्या बात है यार.
2 टेकमध्ये ते गाणं संपूर्ण केलं मी.
सुपर. पण इतके 1 टेक आर्टिस्ट आहात ते असं आम्हाला माहित नव्हतं. मला सांगा की तुम्ही आता एक गाणं सुद्धा, एक अल्बम
सोलो,
तुमचं सोलो गाणं आलंय, त्याबद्दल आम्हाला सांगाल काय गाणं आहे?
गाण्याचं नाव आहे मी असा असा मी.
बरं.
माझा मित्र ऋषी भाऊ इथे आहेत, तर ते आणि आमचे 2 मित्र होते. जे गाण्याचं नाव आहे असा मी असा, तर त्यांनी त्याच्यामुळे हे आलं गाण्याचं नाव. आणि आमचे प्रोड्युसर शालीन वेद, त्यांच्यावर आमचं हे चालू आहे, बोलणं चालू आहे. ते पटकन लॉन्च करायला आम्ही बघतोय.
मग 2 ओळी
ते आता कठीण आहे.
कुठलं दुसरं गाणं एखादं?
गाणं तर तुम्हाला जायच्या अगोदर बोलेन ना, पण हे गाणं मला असं वाटतं की ऑनेस्ट मी हे केलंय संपूर्ण मुंबईत जिथे जिथे माझं संबंध आहे, जिथे जिथे मी गेलो आहे. रेल्वे ज्यावेळी मी कांजूरमार्गला राहायला गेलो ते पण दाखवलंय त्याच्यात. माझा ट्रॅव्हल, माझा प्रवास लहानपणी ज्यावेळी होतो, मी 10 वर्षाचा होतो, किट बॅग, मोठी किट बॅग घेऊन, शाळेची बॅग घेऊन मी सकाळी 6 वाजता कांजूरमार्ग ते दादरला यायला गर्दी एवढी असायची तर मी लगेच कंपार्टमेंट मधून ट्रॅव्हल करायचो. ट्रेन जर्नी माझी खूप खूप फेमस झाली आहे तर त्याच्यामुळे ते पण दाखवलं गेल्यानंतर मैदानात हे त्या सॉंग मुळे मी कसा आहे ते मी दाखवले त्या सॉंग मध्ये.
क्या बात आहे. आणि आता आम्हाला अशा अर्थाने पण तुम्ही कसे आहात ते कळतंय खरं.
मी असा असाच मी
असा आहे तसाच आहे. असतं ना की सेलेब्सचा डाऊनफॉल असला की जरा जास्तच लोक अजून क्रिटिसाइज करतात किंवा मे बी त्याला खूप जास्त मोठं बनवलं जातं. तुमच्या डाऊन फेज मध्ये तुम्ही काय करता आणि तुम्हाला कधी असं काही ह्या सिच्युएशनला फेस करावं लागलं सर?
इनफॅक्ट खूप झालेत, खूप आलेत डाऊनफॉल. पण त्या डाऊनफॉल मुळे कसं परत यावं, कमबॅक कसं. मी एवढं सांगेन की मी कमबॅक मॅन आहे. क्रिकेटमध्ये असो लाईफमध्ये असो तर मी कमबॅक मॅन आहे. हार कधी मानत नाही.
बट देन व्हॉट डू यू डू, हाऊ डू यू कम आउट ऑफ इट?
मी एवढं सांगेन की बायको माझे मित्र जे आहेत जवळ जे रिची आहे काही असेल तर मी डिस्कस करतो. आणि मी मला जस्ट कमबॅक करायचं असेल मी गाणी ऐकतो जास्त. मला खूप त्याच्याने इन्स्पिरेशन मिळतं. ते गाणे किशोर कुमारने गायले, ये ना सोचो इसमें अपनी हार है कि जीत है, उसे अपना लो जो भी जीवन की रीत है, ये जिद छोड़ो मुंह ना मोड़ो, हर एक पल धड़कन है ये जीवन है.
वाह वाह वाह.
इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप, थोड़े गम है थोड़ी खुशियाँ, यही है, यही है, यही है छाव धूप. तो ये गाणं मला
लवली सिंगिंग यार, कसला भारी गोड आवाज आहे. 93.5 रेड एफएम बजाते रहो.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन, कट इट.